नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. राज्यात महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग. जागावाटपाबाबत महायुतीत चर्चा. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढवेल. विजय वडेट्टीवार यांची स्पष्टोक्ती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार. VBGRAMJI हा कायदा आणून केंद्र सरकारनं गरिबांच्या पोटावर पाय दिला, काँग्रेसची टीका. आणि धाराशिव जिल्ह्यात मौजे केशेगाव शिवारात विजेचा धक्का लागून 4 जणांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकीत महायुतीत जागावाटपासंदर्भात सकारात्मक चर्चा सुरू असून लवकरच हा तिढा सुटेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल अमरावती इथं वार्ताहरांशी बोलत होते. महायुतीतील जागावाटपाबाबत त्यांनी सकारात्मक भूमिका व्यक्त केली. ते म्हणाले,
जागावाटपाच्या संदर्भात अतिशय सकारात्मक चर्चा चाललेली आहे. मला अपेक्षा आहे की लवकरच तो सुटेल. आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील, बावनकुळे साहेब असतील, आशिष शेलारजी, अमित साटमजी आणि प्रत्येक त्या महानगरपालिका क्षेत्रातले आमचे जे प्रमुख लोक आहेत हे चर्चा करतायत. काल रात्री मी माहिती घेतली तर अतिशय सगळीकडे सकारात्मक चर्चा आहे, त्यामुळे युती होईल, महायुती होईल, काही अडचण वाटत नाही.
दरम्यान या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी घडत आहेत. भाजपा आणि शिवसेनेत सध्या जागावाटपाच्या चर्चा सुरू आहेत. चांगल्या पद्धतीनं जागावाटप होऊन महापालिका निवडणुकांसाठी शिवसेना आणि भाजपची युती होईल अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी भाजपा आणि शिवसेना यांच्यात अखेर जागावाटपाचं सूत्र निश्चित झालं आहे. एकूण 207 जागांवर निर्णय झाला असून उर्वरित 20 जागांबाबत चर्चा सुरू असल्याचं मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांनी काल वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. ते म्हणाले,
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये बैठक झालेली आहे. जागा वाटपाचीही चर्चा या ठिकाणी झालेली आहे आणि भारतीय जनता पार्टी 128 जागा आणि शिवसेना 79 जागा अशा एकंदरीत 207 जागांवरती आमचं एकमत हे झालेलं आहे. उर्वरित 20 जागांची चर्चा ही सुरू आहे. वरिष्ठ पातळीवरती चर्चा होऊन लवकरच त्या उरलेल्या 20 जागांचा तोडगा ही काढण्यात येईल. समोर उमेदवार कोण आहे याचा विचार करून त्या उर्वरित 20 जागांवरती आम्ही त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी लढणार की शिवसेना लढणार या संदर्भातला निर्णय घेऊन पुढची कारवाई केली जाईल.
राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढवेल असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं. ते काल नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. शक्य तिथे वंचित बहुजन आघाडीसोबत आघाडी करण्याचा प्रयत्न सुरू असून समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्याच्या सूचना स्थानिक नेत्यांना दिल्या असल्याचं त्यांनी सांगितलं. भाजप ध्रुवीकरणाचं राजकारण करत असल्याचा आरोप करत वडेट्टीवार यांनी राज्यात चुकीचं राजकारण होत असल्याचा आरोप केला. अकोला महानगरपालिकेत भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जागावाटपाबाबत पहिली बैठक काल पार पडली. जागावाटपाचं सूत्र सुमारे 99% निश्चित झालं आहे. मात्र 1 ते 2 जागांवर अद्याप तिढा कायम असून तो लवकरच होणाऱ्या दुसऱ्या बैठकीत सोडवण्यात येईल असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयुक्त तथा प्रशासक आणि निवडणूक अधिकारी जी श्रीकांत यांनी काल निवडणूकपूर्व तयारीचा सखोल आढावा घेतला. निवडणूक प्रचारादरम्यान कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा उमेदवाराला शहरातलं एकच मैदान, सभागृह किंवा सभास्थळ सलग 8 ते 10 दिवस आरक्षित ठेवण्याची परवानगी दिली जाणार नाही असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. निवडणूक नियोजन, प्रचार व्यवस्थापन, मनुष्यबळ, प्रशिक्षण आणि आचारसंहिता अंमलबजावणी या सर्व बाबींचा यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय आणि शांततेत पार पाडण्यासाठी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी गांभीर्यानं पार पाडावी असं आवाहनही श्रीकांत यांनी यावेळी केलं. दरम्यान छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 8,000 मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण आज आयोजित करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत आतापर्यंत 639 नामनिर्देशन पत्रांची विक्री झाली असून 17 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. सोलापूर महापालिकेसाठी काँग्रेसनं आज 10 प्रभागातल्या 20 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. कोल्हापूर महानगरपालिकेसाठी काँग्रेसनं 48 उमेदवारांची नावं जाहीर केली. आम आदमी पक्षानं पहिल्यांदाच नवी मुंबई आणि भिवंडी महापालिकेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही महापालिकेत अधिकाधिक जागा लढवण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. भारताचे पहिले कृषी मंत्री डॉ पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त अमरावतीच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा भाऊसाहेब देशमुख स्मृती पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काल प्रदान करण्यात आला. अमरावती इथं झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ विजय भटकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. महाराष्ट्र सरकार भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या मार्गावरच सातत्यानं चालत असून शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाला झपाट्यानं वाव मिळत आहे. यासाठी सरकारनं आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन कृषी हा उपक्रम सुरू केला असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील स्वागत कक्षात कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांनी डॉ पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा 129वा हा भाग असून त्याचं थेट प्रसारण आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर, AIR न्यूज या संकेतस्थळावर आणि न्यूज ऑन एअर मोबाईल ऍपवर केलं जाणार आहे. त्याचप्रमाणे एअर न्यूज, डीडी न्यूज तसंच प्रधानमंत्री कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब वाहिन्यावरून हा कार्यक्रम थेट प्रक्षेपित होणार आहे. कार्यक्रमानंतर त्याचं प्रादेशिक भाषांमधून भाषांतर प्रक्षेपित होईल. मनरेगा कायद्याऐवजी VBGRAMJI हा कायदा आणून केंद्र सरकारनं गरिबांच्या पोटावर पाय दिला असल्याची टीका करत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी जीरामजी विरोधात आंदोलन उभारण्याचा इशारा दिला. नवी दिल्ली इथं काल काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली, त्यात जीरामजी कायद्यासह इतर मुद्द्यांवर चर्चा झाली. या पार्श्वभूमीवर खरगे यांनी हे विधान केलं. कार्यकारिणीच्या बैठकीत बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांवरच्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला, तसंच मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेबद्दल चर्चा झाली. या बैठकीला काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित होते. भारतीय विमानतळ प्राधिकरण AAI अंतर्गत देशातल्या 62 विमानतळांमध्ये ग्राहक समाधान सर्वेक्षण घेण्यात आलं. यामध्ये दुसऱ्या फेरीत छत्रपती संभाजीनगर विमानतळानं पहिला क्रमांक पटकावला आहे. गेल्या वर्षीच्या या सर्वेक्षणात विमानतळाचा 4.87 गुणांसह 13वा क्रमांक होता. त्यानंतर यावर्षी विमानतळ प्रशासनानं हे यश मिळवलं आहे. बीड जिल्ह्यातल्या साक्षळ पिंपळी इथं भारतीय कापूस महामंडळ CCI मार्फत खरेदी केंद्र सुरू होणार आहे. सध्या कापूस विक्रीचा हंगाम सुरू असताना शिरूर, आष्टी, पाटोदा आणि बीड तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी खरेदी केंद्र सुरू नसल्यामुळे शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी 50 ते 60 किलोमीटर अंतरावर जावं लागत होतं. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक तसंच वेळेची मोठी गैरसोय सहन करावी लागत होती. ही बाब शिवसंग्रामच्या अध्यक्ष डॉ ज्योती मेटे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिली. याची दखल घेत पवार यांनी खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले. धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यातल्या मौजे केशेगाव शिवारात विजेचा धक्का लागून 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. काल दुपारच्या सुमारास शेतकरी गणपती साखरे यांच्या शेतातील बोअरमधील मोटार काढण्याचं काम सुरू असताना कप्पीच्या महावितरणच्या जिवंत विद्युत तारेचा स्पर्श झाल्यानं ही दुर्घटना घडली. 3.5 शक्तीपीठांपैकी एक असलेल्या नांदेड जिल्ह्यातल्या माहूर इथं रेणुकादेवीचं दर्शन घेण्यासाठी नाताळच्या सुट्ट्यांमुळे भाविकांची गर्दी वाढली आहे. 20,000 अधिक भाविकांनी रेणुका मातेचं दर्शन घेतलं. दररोज रात्री 8:30 वाजता मंदिर बंद होतं, मात्र गेल्या 2 दिवसांपासून रात्रीच्या 9:30 वाजेपर्यंत दर्शन सुरू असल्यानं आणि भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मंदिर समितीनं रांगेतील शेवटच्या भाविकाला दर्शन होईपर्यंत मंदिर खुलं ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शीख धर्माचे 10वे गुरु श्री गुरु गोविंद सिंग यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरात धावनी मोहल्ला गुरुद्वारामध्ये काल अखंड पाठ सप्तमी झाली. विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम यावेळी घेण्यात आले. यानिमित्त धावनी मोहल्ल्यातून काल मिरवणूक काढण्यात आली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्यात महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग, जागा वाटपाबाबत महायुतीत चर्चा, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढवेल, विजय वडेट्टीवार यांची स्पष्टोक्ती, आणि धाराशिव जिल्ह्यात मौजे केशेगाव शिवारात विजेचा धक्का लागून 4 जणांचा मृत्यू. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.